शांती। आज आहे 8/12/2024 ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली। रिवाइज डेट आहे 13/2/2003। मुरलीचे शीर्षक आहे वर्तमान समयी आपले दयाळू आणि दाता स्वरूप प्रत्यक्ष करा। आज वरदाता बाबा आपल्या ज्ञानदाता, शक्तीदाता, गुणदाता, परमात्मा संदेशवाहक मुलांना पाहत आहेत। प्रत्येक जण मास्टर दाता बनून आत्म्यांना बाबांच्या समीप आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहेत। विश्वामध्ये अनेक प्रकारचे आत्मे आहेत। काही आत्म्यांना ज्ञान अमृत पाहिजे, बाकी आत्म्यांना शक्ती हव्या आहेत, गुण हवे आहेत। तुम्हा मुलांपाशी सर्व खजिने अखंड आहेत। प्रत्येक आत्म्याची कामना पूर्ण करणारे आहात। दिवसेंदिवस समाप्तीचा वेळ समीप येत असल्या कारणाने आता आत्मे कोणता तरी नवीन आधार शोधत आहेत। तर तुम्ही आत्मे नवीन आधार देण्याच्या निमित्त बनलेले आहात। बाप दादा मुलांच्या उमंग उत्साहाला पाहून आनंदित होतात। एका बाजूला गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला उमंग उत्साह आहे। गरजेच्या वेळी एका थेंबाचे देखील खूप महत्व असते। तर यावेळी तुम्ही दिलेल्या ओंजळीचे, संदेशाचे देखील खूप महत्व आहे। वर्तमान समय तुम्हा सर्व मुलांचे दयाळू आणि दाता स्वरूप प्रत्यक्ष होण्याचा वेळ आहे। तुम्हा ब्राह्मण आत्म्याच्या अनादि स्वरूपामध्ये देखील दातापणाचे संस्कार भरलेले आहे। म्हणूनच कल्पवृक्षाच्या चित्रामध्ये तुम्हाला वृक्षाच्या मुळाशी दाखवले आहे, कारण मुळाद्वारेच संपूर्ण वृक्षाला सर्व काही मिळते। तुमचे आदी स्वरूप देवता रूप, त्याचा अर्थच आहे देवता अर्थात देणारा। तुमचे मध्यकालचे स्वरूप पूज्य रूपातील चित्र आहे। तर मध्यकाळामध्ये देखील पूज्य रूपामध्ये तुम्ही वरदान देणारे, दुआ देणारे, आशीर्वाद देणारे दात्याचे रूप आहात। तर तुम्हा आत्म्यांचे विशेष स्वरूपच दातापणाचे आहे। तर आता देखील परमात्मा संदेशवाहक बनून विश्वामध्ये बाबांच्या प्रत्यक्षतेचा संदेश पसरवत आहात। तर प्रत्येक ब्राह्मण मुलाने चेक करावे की अनादि आदि दातापणाचे संस्कार प्रत्येकाच्या जीवनामध्ये सदैव इमर्ज रूपामध्ये असतात का। दातापणाचे संस्कार असणाऱ्या आत्म्यांची निशाणी आहे। ते कधीही हा संकल्प सुद्धा करणार नाहीत की कोणी देईल तेव्हा देऊ, कोणी करेल तेव्हा करू। नाही, निरंतर खुला भांडार आहे। तर बाप दादा चोहो बाजूच्या मुलांचे दातापणाचे संस्कार बघत होते। काय पाहिले असेल? नंबरवार तर आहेतच ना। कधीही असा संकल्प करू नका, असे झाले तर मी देखील असे करेन। दातापणाचे संस्कार असणाऱ्यांना सर्व बाजूने सहयोग आपोआप प्राप्त होतो। ना केवळ आत्म्यांद्वारे परंतु प्रकृती देखील समयानुसार सहयोगी बनते। हा सूक्ष्म हिशोब आहे की जो सदैव दाता बनतो त्या पुण्याचे फळ वेळेवर सहयोग, वेळेवर सफलता त्या आत्म्याला सहज प्राप्त होते। म्हणून दातापणाचे संस्कार सदैव इमर्ज रूपामध्ये ठेवा। पुण्याचे खाते एकाचे 10 पटीने फळ देते। तर पूर्ण दिवसभरामध्ये नोट करा, संकल्पाद्वारे, वाणीद्वारे, संबंध संपर्काद्वारे पुण्य आत्मा बनून पुण्याचे खाते किती जमा केले। मनसा सेवा देखील पुण्याचे खाते जमा करते। वाणीद्वारे एखाद्या कमजोर आत्म्याला आनंदी करणे, चिंताग्रस्त असणाऱ्याला स्वमानाच्या स्मृतीमध्ये आणणे, निराश आत्म्याला आपल्या वाणीद्वारे उमंग उत्साहामध्ये आणणे, संबंध संपर्काने आत्म्याला आपल्या श्रेष्ठ संघाचा रंग अनुभव करविणे, या विधीने पुण्याचे खाते जमा करू शकता। या जन्मामध्ये इतके पुण्य जमा करता जे अर्धे कल्प पुण्याचे फळ खाता आणि अर्धे कल्प तुमची जडचित्रे अर्थात मूर्त्या पापी आत्म्यांना वायुमंडळाद्वारे पापांपासून मुक्त करतात, पतित पावनी बनता, तर बाप दादा प्रत्येक मुलाचे जमा झालेले पुण्याचे खाते बघत असतात. बाप दादा मुलांचा वर्तमान समयातील सेवेचा उमंग उत्साह पाहून खुश होत आहेत. मेजॉरिटी मुलांमध्ये सेवेचा उमंग चांगला आहे. सर्व आपापल्या वतीने सेवेचा प्लॅन प्रॅक्टिकलमध्ये आणत आहेत. यासाठी बापदादा अंतकरणापासून मुबारक देत आहेत. चांगले करत आहात आणि चांगले करत राहाल. सर्वात चांगली गोष्ट ही आहे, सर्वांचा संकल्प आणि वेळ बिझी झाला आहे. प्रत्येकाचे हे लक्ष आहे की चोहो बाजूच्या सेवेने आता तक्रारींची पूर्तता करायची आहे. ब्राह्मणांच्या दृढ संकल्पामध्ये खूप शक्ती आहे. जर ब्राह्मण दृढ संकल्प करतील तर काय होऊ शकणार नाही? सर्व काही होईल. फक्त योगाला ज्वाला स्वरूप बनवा. योग ज्वाला स्वरूप बनला तर ज्वालेच्या मागे आत्मे आपोआपच येतील, कारण ज्वाला अर्थात प्रकाश मिळाल्याने त्यांना मार्ग दिसू लागेल. आता योग तर लावत आहात, परंतु योग ज्वालारूप होणे आवश्यक आहे. सेवेचा उमंग उत्साह चांगला वाढत आहे, परंतु योगामध्ये ज्वालारूप याला आता अंडरलाईन करायची आहे. तुमच्या दृष्टीमध्ये अशी झलक यावी ज्यामुळे तुमच्या दृष्टीनेच ते कोणत्या न कोणत्या अनुभूतीचा अनुभव करतील. फॉरेन वाल्यांनी ही जी सेवा केली होती कॉल ऑफ टाइम वाल्यांची, त्याची विधी बापदादांना आवडली की छोट्याशा संघटनला समीप आणले. असे प्रत्येक झोन प्रत्येक सेंटर वेगवेगळी सेवा तर करत आहेत, परंतु कोणीतरी सर्व वर्गांचे अर्थात सर्व क्षेत्रातील लोकांचे संघटन बनवा. बाप दादांनी सांगितले होते की विखुरलेली सेवा खूप आहे, परंतु विखुरलेल्या सेवेमधून काही समीप येणाऱ्या योग्य आत्म्यांचे संघटन तयार करा आणि वेळोवेळी त्या संघटनला समीप आणत रहा, तसेच त्यांच्यामध्ये सेवेचा उमंग वाढवा. बाप दादा पाहतात की असे आत्मे आहेत, परंतु अजून ती शक्तिशाली पालना संघटित रूपामध्ये मिळत नाही आहे. वेगवेगळी यथाशक्ती पालना मिळत आहे. संघटनमध्ये एकमेकांना पाहून देखील उमंग येतो. हे असे करू शकतात, मी देखील करू शकतो, मी देखील करेन, तर उमंग येतो. बाप दादा आता सेवेचे प्रत्यक्ष संघटित रूप पाहू इच्छितात. मेहनत चांगली करत आहात. प्रत्येक जण आपल्या वर्गाची अर्थात प्रभागाची स्थानाची झोनची सेंटरची सेवा चांगली करत आहात. बाप दादा खुश होतात. आता त्यातले काही बाबांसमोर आणा. प्रवृत्तीवाल्यांचा सुद्धा उमंग बापदादांपाशी पोचतो आणि डबल फॉरेनर्सचा देखील डबल कार्य करत असताना सेवेमध्ये स्वतःच्या पुरुषार्थामध्ये उमंग चांगला आहे हे पाहून देखील बापदादा खुश आहेत. विदेशातील ब्राह्मण आत्मे वर्तमान वायुमंडळाला पाहून घाबरत तर नाही आहात ना? उद्या काय होईल, उद्या काय होईल असा तर विचार करत नाही ना? उद्या चांगलेच होणार आहे, चांगले आहे आणि चांगलेच होणार आहे. जितकी दुनियेमध्ये हलचल अर्थात भयग्रस्त स्थिती निर्माण होईल, तितकीच तुम्हा ब्राह्मण आत्म्यांची स्टेज अर्थात स्थिती अचल असेल. असे आहे ना? डबल विदेशी भयग्रस्त आहात की अचल आहात? अचल आहात, भयग्रस्त तर नाही आहात ना? जे अचल आहेत त्यांनी हात वर करा. अचल आहात, उद्या काही झाले तर? तरीही अचल आहात ना? काय होणार? काहीही होणार नाही. तुम्हा ब्राह्मणांवर परमात्मा छत्रछाया आहे. जसे वॉटरप्रूफ असते, कितीही पाणी असेल परंतु वॉटरप्रूफ द्वारे वॉटरप्रूफ होतात, असेच कितीही भयग्रस्त परिस्थिती असेल परंतु ब्राह्मण आत्मे परमात्मा छत्रछायेखाली कायम प्रूफ अर्थात सुरक्षित आहेत. बेफिक्र बादशाह अर्थात निश्चिंत बादशाह आहात ना की थोडी थोडी काळजी वाटते काय होईल. नाही, निश्चिंत स्वराज्य अधिकारी बनून निश्चिंत बादशाह बनून अचल अडोलच्या सीटवर सेट रहा. सीटवरून खाली उतरू नका. अपसेट होणे अर्थात सीटवर सेट नाही आहात त्यामुळे अपसेट आहात. जे सीटवर सेट आहेत ते स्वप्नामध्ये देखील अपसेट होऊ शकत नाहीत. माता काय समजता? सीटवर सेट व्हायला बसायला येते ना? अवस्था डगमग तर होत नाही ना? बाप दादा कंबाइंड आहेत. जर सर्व शक्तिवान तुमच्या सोबत कंबाइंड आहेत अर्थात एकत्र आहेत तर तुम्हाला कसली भीती आहे? जर स्वतःला एकटे समजला तर डगमगाल. कंबाइंड अर्थात एकत्र राहाल तर मग कितीही खळबळ माजू दे परंतु तुम्ही अचल राहाल. बरोबर आहे मातांनो? ठीक आहे ना? कंबाइंड आहात ना? एकट्या तर नाही आहात ना? बाबांची जबाबदारी आहे. जर तुम्ही सीटवर सेट असाल तर बाबांची जबाबदारी आहे. अपसेट असाल तर तुमची जबाबदारी आहे. आत्म्यांना संदेशाद्वारे ओंजळ देत राहाल तर दाता स्वरूपामध्ये स्थित राहाल. तर दातापणाच्या पुण्याचे फळ शक्ती मिळत राहील. चालता फिरता स्वतःला मी आत्मा करावन हार आहे आणि ही कर्मेंद्रिये करणहार कर्मचारी आहेत. हा आत्मा असल्याच्या स्मृतीचा अनुभव सदैव इमर्ज रूपामध्ये असावा. असे नाही की मी तर आहेच आत्मा. नाही, स्मृतीमध्ये इमर्ज असावे. मर्ज रूपामध्ये राहते परंतु इमर्ज रूपामध्ये राहिल्याने तो नशा आनंद आणि कंट्रोलिंग पॉवर राहते. मजा देखील वाटते का? साक्षी होऊन कर्म करता तर वारंवार चेक करा की करावनहार होऊन कर्म करवून घेत आहे का. ज्याप्रमाणे राजा आपल्या कर्मचाऱ्यांना ऑर्डरमध्ये ठेवतो, ऑर्डरने करवून घेतात, तसे आत्मा करावनहार आहे. या स्वरूपाची स्मृती राहिली तर सर्व कर्मेंद्रिये ऑर्डरमध्ये राहतील. मायेच्या ऑर्डरमध्ये राहणार नाहीत, तुमच्या ऑर्डरमध्ये राहतील. नाही तर माया बघते की करावनहार आत्मा निष्काळजी झाली आहे तर माया ऑर्डर करू लागते. कधी संकल्प शक्ती कधी मुखाची शक्ती मायेच्या ऑर्डरप्रमाणे चालू लागते. म्हणून सदैव प्रत्येक कर्मेंद्रियाला आपल्या ऑर्डरप्रमाणे चालवा. असे म्हणणार नाही करायचे तर नव्हते परंतु झाले. जे करू इच्छिता तेच होईल. आत्तापासून राज्य अधिकारी बनण्याचे संस्कार भराल तेव्हाच तिथे देखील राज्य चालवाल. स्वराज्य अधिकारीच्या सीटवरून कधीही खाली येऊ नका. जर कर्मेंद्रिये ऑर्डरमध्ये राहिली तर प्रत्येक शक्ती देखील तुमच्या ऑर्डरमध्ये राहील. ज्या शक्तीची ज्यावेळी आवश्यकता आहे त्यावेळी ती शक्ती जी हाजीर म्हणत उपस्थित व्हावी. असे नाही काम पूर्ण झाले आणि तुम्ही ऑर्डर करा सहनशक्ती ये. काम पूर्ण झाल्यावर येईल. प्रत्येक शक्ती तुमच्या आदेशानुसार उपस्थित होईल कारण ही प्रत्येक शक्ती ईश्वरीय देणगी आहे. तर ईश्वरीय देणगी तुमची वस्तू झाली तर आपल्या वस्तूला कसेही यूज करा, कधीही यूज करा. तर अशा प्रकारे या सर्व शक्ती तुमच्या ऑर्डरप्रमाणे राहतील. सर्व कर्मेंद्रिये तुमच्या ऑर्डरनुसार राहतील. यालाच म्हटले जाते स्वराज्य अधिकारी, मास्टर सर्वशक्तिवान. पांडव असे आहेत का? मास्टर सर्वशक्तिवान देखील आहेत आणि स्वराज्य अधिकारी देखील आहेत. असे म्हणू नका की तोंडातून निघून गेले. कोणी ऑर्डर दिली? जे निघून गेले. बघायची इच्छा नव्हती परंतु बघितले. करायची इच्छा नव्हती परंतु केले. हे कोणाच्या ऑर्डरनुसार होते? याला अधिकारी म्हणणार की अधीन म्हणणार? तर अधिकारी बना, अधीन नाही. अच्छा, बाप दादा म्हणतात, जसे आत्ता मधुबनमध्ये तुम्ही सर्वजण खूप आनंदी आहात, तसेच सदैव खुश आबाद अर्थात आनंदी आणि समाधानी रहा. रुहे गुलाब अर्थात सुगंधी गुलाब आहात. बघा चोहो बाजूला, बघा सर्व सुगंधी गुलाब, फुललेले गुलाब आहेत, कोमेजलेले नाहीत, फुललेले गुलाब आहेत. तर सदैव असेच आनंदी आणि प्रसन्न चेहऱ्याने रहा. जर कोणी तुमच्या चेहऱ्याकडे पाहिले तर त्यांनी तुम्हाला विचारावे की तुम्हाला असे काय मिळाले आहे, खूप खुश आहात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून बाबांचा परिचय मिळावा. जशी चित्रे परिचय देतात तसे तुमच्या चेहऱ्याने बाबांचा परिचय द्यावा की बाबा मिळाले आहेत. अच्छा, सगळे ठीक आहात? विदेशवाले देखील पोहोचले आहेत. चांगले वाटते ना इथे? मोहिनी बहन न्यूयॉर्क यांना उद्देशून बाबा म्हणाले, चला हादरवून टाकणाऱ्या गोष्टी ऐकण्यापासून तरी वाचलात. चांगले केलेत, सर्व एकत्र पोहोचले आहात, खूप चांगले केलेत. अच्छा, डबल फॉरेनर्स डबल नशा आहे ना? म्हणा, इतका नशा आहे की मन म्हणते असे जर कोणी आहेत तर ते आम्ही डबल विदेशी आहोत. डबल नशा आहे, स्वराज्य अधिकारी सो विश्व अधिकारी, डबल नशा आहे ना? बाप दादांना देखील चांगले वाटते. जर कोणत्याही ग्रुपमध्ये डबल विदेशी नसले तर चांगले वाटत नाही. साऱ्या विश्वाचे पिता आहेत ना, तर विश्वातील सर्व पाहिजेत ना? सर्व पाहिजेत. माता नसतील तरी देखील रौनक अर्थात शोभा नाही. पांडव नसले तरी देखील शोभा कमी होते. बघा, ज्या सेंटरवर कोणी पांडव नसतील फक्त माता असतील तर चांगले वाटेल? आणि फक्त पांडव असतील, शक्ती नसतील तरी देखील सेवा केंद्र सजलेले वाटत नाही. दोन्ही पाहिजेत, मुले देखील पाहिजेत. मुले म्हणतात, आमचे नाव का नाही घेतले? मुलांची देखील शोभा आहे. अच्छा, आता एका सेकंदामध्ये निराकारी आत्मा बनून निराकार बाबांच्या आठवणीमध्ये लीन व्हा. बाबांनी ड्रिल करून घेतली. चोहो बाजूंचे सर्व स्वराज्य अधिकारी सदैव साक्षीपणाच्या सीटवर सेट राहणारे अचल अडोल आत्मे, सदैव दातापणाच्या स्मृतीने सर्वांना ज्ञान शक्ती गुण देणाऱ्या दयाळू आत्म्यांना, सदैव आपल्या चेहऱ्याद्वारे बाबांचे चित्र दाखविणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव आनंदी आणि प्रसन्न राहणाऱ्या सुगंधी गुलाब असणाऱ्या आत्मिक गुलाब असणाऱ्या मुलांना बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. दादींसोबत संवाद. सेवेसोबतच सर्वत्र 108 तासांचे योगाचे प्रोग्रॅम देखील खूप चांगले चालू आहेत. या योग ज्वाळेमधूनच विनाश ज्वाळा फोर्समध्ये येईल. आता बघा, प्रोग्रॅम बनवतात आणि मग विचारात पडतात. योगाद्वारे विकर्म विनाश होतील, पापकर्माचे ओझे भस्म होईल, सेवेद्वारे पुण्याचे खाते जमा होईल. तर पुण्याचे खाते जमा करत आहात, परंतु मागील ज्या काही संस्कारांचे ओझे आहे ते योग ज्वाळेमुळे भस्म होईल. साधारण योगाने नाही. आत्ता काय आहे, योग तर लावता परंतु पाप भस्म होतील असे ज्वाळारूप नाही आहे, म्हणून थोडा वेळ निघून जातो मग पुन्हा डोके वर काढतो. म्हणून रावणाला बघा, मारतात जाळतात आणि मग हाडे देखील पाण्यामध्ये टाकतात. पूर्णतः भस्म व्हावा, मागील संस्कार कमजोर संस्कार पूर्णपणे भस्म व्हावेत, परंतु भस्म झालेले नाहीत. मरतात परंतु भस्म होत नाहीत, मेल्यानंतर पुन्हा जिवंत होतात। संस्कार परिवर्तनाने संसार परिवर्तन होणार। आत्ता संस्कारांची लीला चालू आहे। संस्कार मधून मधून इमर्ज होतात, नामोनिशाणही नष्ट व्हावे, संस्कार परिवर्तन व्हावे, ही आहे विशेष अंडरलाईन करण्याची गोष्ट। संस्कार परिवर्तन नसल्याने व्यर्थ संकल्प देखील आहेत, व्यर्थ वेळ देखील आहे, व्यर्थ नुकसान देखील आहे। होणार तर आहेच, संस्कार मिलनाची महारास गायलेली आहे। आता रास होते, महारास झालेली नाही। कोणीतरी म्हटले, महारास का होत नाही आहे? अंडरलाईन नाही आहे, दृढता नाही आहे, विभिन्न प्रकारचा निष्काळजीपणा आहे। अच्छा, आजचे वरदान आहे, कर्मयोगी बनून प्रत्येक संकल्प बोल आणि कर्म श्रेष्ठ बनविणारे निरंतर योगी भव। कर्मयोगी बनून प्रत्येक संकल्प बोल आणि कर्म श्रेष्ठ बनविणारे निरंतर योगी भव। स्पष्टीकरण आहे, कर्मयोगी आत्म्याचे प्रत्येक कर्म योगयुक्त युक्तियुक्त असेल। जर कोणतेही कर्म युक्तियुक्त होत नसेल तर समजा योगयुक्त नाही आहे। जर साधारण अथवा व्यर्थ कर्म होत असेल तर निरंतर योगी म्हटले जाणार नाही। कर्मयोगी अर्थात प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प, प्रत्येक बोल सदैव श्रेष्ठ असावेत। श्रेष्ठ कर्माची निशाणी आहे स्वतः देखील संतुष्ट आणि दुसरेही संतुष्ट। अशी आत्माच निरंतर योगी बनते। स्लोगन आहे, स्वयंप्रिय, लोकप्रिय आणि प्रभुप्रिय आत्माच वरदानी मूर्त आहे। स्वयंप्रिय, लोकप्रिय आणि प्रभुप्रिय आत्माच वरदानी मूर्त आहे। अच्छा, ओम शांती।